नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. महाराष्ट्राला यावर्षीचा सर्वोत्तम कृषी राज्य पुरस्कार जाहीर झाला आहे. पर्यावरण रक्षणासह अन्न सुरक्षिततेद्वारे राज्य सरकारनं राबवलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेत कृषी नेतृत्व पुरस्कार समितीनं या पुरस्काराची घोषणा केली. राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी दुप्पट करणं, लाखो शेतकऱ्यांना नॅनो खतांचं वितरण, तृणधान्य अभियानात श्री अन्न म्हणून सावा, राळा, भुरका यांसह विविध तृणधान्यांना प्राधान्य, त्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद आणि तृणधान्यांना किमान आधारभूत किंमत देण्यात महाराष्ट्र देशात अव्वल आहे. बांबू लागवड आणि औष्णिक वीज निर्मितीत बायोमासचा वापर अशी क्रांतिकारी पावलं राज्यानं उचलली आहेत. बांबू लागवडीसाठी हेक्टरी 7 लाख रुपयांचं अनुदान देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. नवी दिल्ली इथं 10 जुलै रोजी होणाऱ्या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. ओडिशातल्या जगन्नाथपुरी इथल्या जगप्रसिद्ध 2 दिवसीय जगन्नाथ रथयात्रेला आज प्रारंभ होत आहे. यंदा विशिष्ट खगोलीय परिस्थितीमुळे 1971 नंतर प्रथमच यात्रा 2 दिवस चालणार आहे. सर्व विधी झाल्यावर आज दुपारी भाविक भगवान जगन्नाथ, बलभद्र, सुभद्रा यांचे 3 रथ ओढणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज या यात्रेत सहभागी होत आहेत. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या उत्सवानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यात काल दहशतवाद्यांशी झालेल्या 2 चकमकीत 4 अतिरेकी ठार झाले. यात एका अतिरेकी कमांडरचा समावेश आहे. दक्षिण काश्मीर जिल्ह्यात मोडरगाम आणि फ्रिसल चिन्नीगाम या गावांमध्ये शोधमोहीम सुरू असताना झडलेल्या चकमकीत 4 अतिरेकी ठार तर 2 जवानही हुतात्मा झाले. त्याशिवाय 1 जवान जखमी झाल्याचं वृत्त आहे. या चकमकीत हुतात्मा झालेल्या जवानांमध्ये अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे इथल्या जवान प्रवीण जंजाळ यांचा समावेश आहे. त्यांचं पार्थिव आज नागपूर इथं आणलं जाणार आहे. आसाममध्ये आलेल्या पुरात गेल्या 24 तासात आणखी 6 जणांचा मृत्यू झाल्यानं पुरातल्या मृतांची संख्या 58 झाली आहे. राज्यातील ब्रह्मपुत्र, बराक आणि त्यांच्या सर्व उपनद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. हवामान विभागानं आसाममध्ये अतिवृष्टीचा इशाराही दिला आहे. नाशिक मुंबई महामार्ग दुरावस्थेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्या मुंबई इथं बांधकाम विभागाचे सचिव आणि नाशिक जिल्ह्यातल्या आमदारांची बैठक होत आहे. नाशिक मुंबई महामार्गावर शहापूर ते ठाणे दरम्यान अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरणासह पुलाचं काम सुरू आहे. तसंच पावसामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं रोज वाहतूक कोंडीही होत आहे. नाशिक ते मुंबई या 4 तासांच्या अंतरासाठी खूप जास्त वेळ लागत आहे. शेगावच्या श्री संत गजानन महाराज यांच्या पंढरपूर आषाढी वारी पालखीचं आज धाराशिव शहरात आगमन झालं. शहरवासियांनी पालखीचं जल्लोषात स्वागत केलं. छत्रपती संभाजीनगर इथंही इस्कॉनच्या मधुवन केंद्रातर्फे श्री जगन्नाथ रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. दुपारी 3 वाजता पैठण गेट, गुलमंडी, समर्थनगर, अदालत रोड असा या रथाचा मार्ग आहे. देवगिरी किल्ल्यावर 25 जुलै हा दिवस स्वराज्य प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. स्वराज्य तोरण प्रतिष्ठानच्या वतीनं काल दौलताबाद इथल्या दत्तमंदिर आश्रमात घेण्यात आलेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. राजमाता जिजाऊंचे वडील लखुजीराजे जाधव, 2 भाऊ आणि भाच्याची निजामानं 25 जुलै 1629 रोजी देवगिरी किल्ल्यावर विश्वासघातानं हत्या केली. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देवगिरी किल्ल्यावर स्वराज्य प्रेरणास्तंभ देखील उभारण्यात येणार असल्याचं प्रतिष्ठानचे कार्यवाह राहुल भोसले यांनी सांगितलं. यावेळी इस्कॉनचे रुक्मिणीरमण प्रभुदास महाराज, विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांताध्यक्ष संजय बारगजे, संयोजक मनीष पाटील आदी उपस्थित होते. राज्यात अनेक ठिकाणी आज पाऊस होत आहे. मुसळधार पावसामुळे कसाऱ्यापासून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाल्यानं नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेससह अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नवी मुंबई परिसरात आज सकाळी जोरदार पाऊस झाल्याचं वृत्त असून रेल्वे मार्गावरील साचलेल्या पाण्यामुळे कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना अडथळा निर्माण होत आहे. नाशिक जिल्ह्यासह शहरात सकाळीच पावसाला सुरुवात झाली. सुरगाणा तालुक्यातल्या सोनगीर इथं एक महिला नाल्याच्या पुरात वाहून गेल्याचं वृत्त आहे. गेल्या 2-3 दिवसात जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आज मुसळधार पाऊस झाला असून निर्मला नदीला पूर आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तर बऱ्याच ठिकाणी कमी अधिक पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. स्पेनच्या माद्रिद इथं ग्रँड प्री ऑफ स्पेन कुस्ती स्पर्धेत महिलांच्या 50 किलो वजनी गटात भारताची अव्वल कुस्तीपटू विनेश फोगाट हिनं सुवर्णपदक जिंकलं. अंतिम फेरीत फोगाटनं रशियाच्या मारिया ट्युमेरकोव्हावर 10-5 अशी मात केली. विनेश आता पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीसाठी 20 दिवसीय प्रशिक्षणासाठी फ्रान्सला रवाना होत आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधी ऐकू शकता. नमस्कार. Thank you.